आदिए देवे आकाश तथा पृथ्वी उत्पन्न कर्या, अने पृथ्वी अस्त व्यस्त तथा खाली हती, अने जल निधि पर अंधारू हतुं, अने देवनो आत्मा पाणी उपर हालतो थयो, अने देवे कह्युं अजवाळू थाव, अने अजवाळू थयुं, अने देवे ते अजवाळू जोयुं के ते सारू छे, अने देवे अजवाळू तथा अंधारू जुदा पाड्या, अने देवे अजवाळाने दाहडो कह्यो, अने अंधाराने रात कही, अने दिवस उपर अमल करवाने सूर्य, अने रात उपर अमल करवाने चंद्र बनाव्यो।